मत्तयाचे सुवर्तमान याचा 23वा अध्याय. येशू लोकांशी व त्यांच्या शिष्यांशी बोलला. तो म्हणाला, नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा आणि पाळा, पण तुम्ही त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका. याचे कारण ते सांगतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. आवाह वहा व यास अवघड असे ओझे ते बांधतात व लोकांच्या खांद्यावर देतात, पण स्वतः ते ओझे उचलायला एक बोट देखील लावत नाहीत. ते याचे सर्व कामे लोकांनी पहावे म्हणून करतात, कारण ते आपले स्मरणपत्रे रुंद करतात आणि आपल्या झग्याचे काट मोठे करतात. मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहुद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते, आणि लोकांनी त्यांना रब्बी म्हणावे असे त्यांना वाटते. परंतु तुम्ही स्वतःला रब्बी म्हणून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात, तुमचा गुरु एकच आहे, आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. जो स्वतःला मोठा समजेल त्यास कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येक जण मोठा गणला जाईल. अहो परीशांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्हास हाय, तुम्ही ढोंगी आहात. तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता. तुम्ही स्वतः तर आत जात नाहीत, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. अहो परीशांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही विद्वांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता. यामुळे तुम्हास अधिक शिक्षा होईल. परीशांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात कारण तुम्ही एक मतानुसारी करण्यासाठी समुद्र व भूमी पालती घालता, आणि तुम्हास तो मिळाला म्हणजे तुम्ही त्यास आपल्यातून दुप्पट नरकपुत्रासारखे करून टाकता. तुम्हास दुःख होईल आंधळ्या वाटाड्यांनो, जे तुम्ही म्हणता जर कोणी परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तर काही नाही, पण जर एखादा त्या भवनातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो तर तो बांधलेला आहे. तुम्ही मूर्ख आंधळे आहात. सोने आणि परमेश्वराचे भवन यापैकी कोणते अधिक महत्वाचे आहे? ते सोने किंवा भवन जे त्या सोन्याला पवित्र बनवते? आणि तुम्ही असे म्हणता जर एखादा विधीशी शपथ घेतो तर त्यामध्ये काही वावगे नाही, पण जर एखादा विधीवरील अर्पणाची शपथ घेतो तर तो बांधलेला आहे. तुम्ही आंधळे आहात, कारण मोठे काय आहे? हे अर्पण का? अर्पणाला पवित्र करणारी विधी. म्हणून जो विधीची शपथ घेतो तो त्या विधी बरोबर त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो. तसेच जो परमेश्वराच्या भवनाची शपथ घेतो तो भवन व त्यामध्ये राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो. जो स्वर्गाची शपथ घेतो तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्यांचीही शपथ घेतो. परुषांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात. तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता. पुदिना, शेप, जिरे याचा देखील दशांश देता. पण नियमशास्त्राच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या गोष्टी तुम्ही सोडल्या आहेत, पण तुम्ही या करायच्या होत्या आणि त्या सोडाव्याच्या नव्हत्या. तुम्ही आंधळे वाटाडे आहात. तुम्ही डास गाळून काढता व उंट गिळून टाकता. अहो परीशांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात. तुम्ही आपल्या ताट व वाट्या बाहेरून साफ करता, पण त्या आतून अपहार आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत. अहो परीशांनो, तुम्ही आंधळे आहात. अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा, म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल. अहो परीशांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात. रंग सफेदी केलेल्या कमरासारखे तुम्ही आहात. त्यावरून चांगल्या दिसतात, पण आतून मरण पावलेल्या मनुष्याच्या हाडांनी भरल्या आहेत. तुम्ही सर्व लोकांस बाहेरून नीतिमान दिसता, पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरलेले आहात. अहो परीशांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात. तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता, आणि जे लोक नीतिमान जीवन जगले त्यांच्या कबरा सजवता. आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर संदेष्ट्यांच्या रक्तात त्याचे भागीदार झालो नसतो. पण ज्यांनी ज्यांनी संदेष्ट्यांना जीवे मारले त्याचेच तुम्ही वंशज आहात, असा स्वतःविषयी पुरावा तुम्ही देता. पुढे व्हा आणि तुमच्या वडिलांनी सुरू केलेली पापे कामे पूर्ण करा. तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल? मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जीवे माराल, त्यापैकी काहींना वधस्तंभावर खिळाल, त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात फटके माराल, आणि एका नगरातून दुसऱ्या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल. म्हणजे नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला वेदी आणि पवित्र स्थान यांच्यामध्ये ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे. त्याचा दोष तुमच्यावर यावा. मी तुम्हास खरे सांगतो, या सर्व गोष्टींची शिक्षा तुमच्या पिढीवर होईल. हे यरुश्लेमे, यरुश्लेमे संदेष्ट्यांना ठार मारणाऱ्या देवाने तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणाऱ्या कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पांखाखाली एकवटते तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटण्याची पुष्कळ वेळा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. पहा, आता तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड होईल. मी तुला सांगतो, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो असे म्हणेपर्यंत तू मला पाहणारच नाहीस.